नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. निकत्याच लागिल्ल्या 10वेच्या परिक्षेच्या निकालात 78 सरकारी शाळांतल्या 41 शाळांचो निकाल 100% लागलो. सरकारी शाळा आणि माध्यमिक शिक्षण संस्थांनी शिक्षणाचो दर्जो आणि सुविधा सरकार सुधारता हो ताचोच परिणाम असा. ही गजाल मतीत धरून पालकांनी सरकारी शाळांनी भुरग्यांक शिकपाक प्रोत्साहन दिवचे असो उलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मारला. पत्रकार परिषदेत शिक्षण संचालक झिंगडे आणि शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्र्यांनी परबी भेटयतना शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन आणि संचालकांच्या वावराची तोखणाय केली. सरकारी शाळांनी प्रयोगशाळा सुधारतात, संगणक लॅब सुरू केल्यात, रोबोटिक्स विषय सुरू केला, वाचनालयांचा दर्जा सुधारला, विद्यार्थ्यांखातीर येरादारीची व्यवस्था जावची म्हणून कदंबा बशी चालू केल्यात. सरकारी शिक्षणाक प्रशिक्षण दिवपा खातीर तज्ञ संस्थांबरोबर सरकार कबलाती करता अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिली. सरकारी शाळांनी शिक्षणाच्यो रित्यो सुवाती भरपाच्यो प्रक्रिया सुरू झाल्या अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. अनुदानित शाळांक दर एक शिक्षणीक गजालीक सरकार खर्च दिता. शाळांनी पालकांकडल्यान फीचे वा देणगेच्या नावान आलायते शुल्क घेवचे न्ही, कागळ आयल्यार शाळांचेर कारवाय जातली अशी शिटकावणी मुखेलमंत्र्यांनी शाळा व्यवस्थापनाक दिल्या. उच्च माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांक प्रवेशाक अडचण जावची न्ही इतल्या सुवातींची तजवीज असा अशें मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केलें. फ्रान्सात जावपी नामनेच्या 77व्या कान चित्रपट महोत्सवात भारत पॅव्हिलियनचे उक्तावण केले. या चित्रपट महोत्सवात माहिती आणि वितरावणी मंत्रालय, नोडल संस्था म्हणून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि उद्योगिक भागीदार म्हणून भारतीय व्यापार आणि उद्योग संघटनेच्या फुडारपणात भारत वाटेकार असा. भारत पॅव्हिलियनात भारतीय सिनेमाचे समृद्ध दायज प्रदर्शित जाता. संसारीक चित्रपट उद्योगाबरोबर सहयोग वाढोवपाच्या नदरेन भारताची वचनबद्धता हे वरवीं सिद्ध जाता. माहिती वितरावणी मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्सातले भारताचे राजदूत जावेद अशरफ हांच्या हजेरीत भारत पॅव्हिलियनचो उक्तावण सुवाळो झालो. नामनेचे चित्रपट निर्माते आणि उद्योजक सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. कान्स महोत्सवात सर्त आणि हेर विभागांचे भारतीय चित्रपट उद्योग वाटेकार जातात. भारत पॅव्हिलियन कान महोत्सवात नेटवर्किंग, सहयोग आणि संसारीक पावण्यार भारतीय चित्रपटांच्या प्रचाराचे केंद्र ठरतले. सरकारान गोडे मूत, काळीज आणि फिकदाच्या दुयेसांविषयी 41 वक्तांचे आणि 6 फॉर्म्युलांचे मोल देवयले. राष्ट्रीय वक्ता मोलावणी अधिकारणी एनपीपीएचे बसकेत सरकाराचो निर्णय काल झालो. लोकांक वक्ता परवडपासारख्या मोलान मेळची म्हणून सरकाराचे हे महत्वाचे पाऊल. वक्ता उत्पादन विक्री आणि वितरक कंपन्यांनी डिलरांक तशेंच निर्देश दिवचे म्हणून अधिकारणी निर्देश केल्या. विक्रेत्यांनी ह्या प्रमाण वक्तांचे दर उणे करून विकपाचे. गोय शालांत शिक्षण महामंडळाच्या 10वेच्या परीक्षेत गोयचे वानरमारे आदिवासी समाजाचो पहिलो विद्यार्थी पास झाला. गणेश पवार हो विर्नोड्या माध्यमिक शाळेतल्यान 44% गुण घेऊन 10वीत पास झाला. गणेश विलप्या विर्नोड्याच्या विकास हायस्कुलाचा विद्यार्थी. गोय शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पालवा सकल ही शाळा चलता. गोय राज्य बाल हक्क आयोजन हे गजालीची तोखणाय करताना गणेश पवाराक परबी भेटयल्या. मागास म्हणून अधिसूचित आशिल्ल्या देशातल्या 75 मागास जमातींनी वानरमाऱ्यांचा आसपाव जाता. कातकरी समाज सामाजिक अर्थिक तसेच शिक्षणाच्या मळार आशिल्ली आव्हानां पळयल्यार पवाराची कामगिरी तोखणाय करपासारखी अशें आयोगाचे अध्यक्ष पीटर बॉर्जेस हांणी म्हळा. गणेश पवारांनी हे खातीर शासकीय व्यवस्थानाचे उपकार मानल्यात. अंदू मान्सून परवासावन आदीच पावता. मान्सून येता ते 31 मे म्हळ्यार केरळात पावपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. दक्षिणी अंदमान दर्या, बंगालाची खाडी आणि निकोबार जुव्यार मान्सून फुडल्या 2 दिसात फुडे सरतलो. केरळात पावल्या उपरांत साधारण 4 ते 5 दिसांनी पावस गोय आणि कोकणात पातळता. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.